ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ. ಅಪಣ ಹರಿಪಾಠ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಅಣಿ ಹರಿಪಾಠಾಮಧ್ಯೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ಮುಖಾನಿ ಉಚ್ಚಾರ ಕರಣ್ಯಾಬಾಬತ್ ಜಿ ಪದ್ಧತ್ ತ್ಯಾ ಪದ್ಧತಿ ಬದ್ದಲ್ ಕೆಲೆಲ ನಿರೂಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಮುಖಾನಿ ಹರಿ ಮ್ಹಣಾಯ್ಲಾ ಸುರುವಾತ್ ತರ್ ಕರಾ. पुण्याची चिंता करू नका अशा प्रकारचं नाम संसाराचा त्याग न करता घेता येतं. वाचेनी रामकृष्ण म्हणत असताना त्याच वेळेला भावानी मात्र जीव आणि आत्मा अथवा शिव एक आहेत अशा भावाने नाम घ्या. अशा प्रकारच्या नामाचा प्रल्हादाला उद्धवाला लाभ झाला. जीव शिवस्वरूप आहे अशा प्रकारची भावना करून घेतलेलं जे नाम आहे ते नाम सुलभ आहे, त्याच्यात कठीण काही नाही. मात्र त्याचं मर्म जाणणारा दुर्लभ होऊन बसलेला आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी अभिप्राय दिला. नामाच्या उच्चारणाबरोबर पापराशी टिकू शकत नाही, त्यांचा लय होऊन जातो. देहभाव स्वार्थ बुद्धी याचा लय होऊन जातो. जसं तृण अग्निशी समरस होऊन जातं तसं नाम घेणारा जीव परमात्म्याशी समरस होऊन जातो. नामाच्या उच्चारानी अनंत राशी तप नाहीसं होतं. नामाचा उच्चार अनंत राशी तप नाहीस करण्यासाठी म्हणून पुरेसा असतो. पापाची निवृत्ती होते आणि मोक्ष प्राप्ती होते. मुखांनी जो कोणी हरिपाठ कीर्ती गाईल त्याचा देह पवित्र होऊन जातो. तो देह भाव विवर्जित असा होतो. नामाचा उच्चार करण्यासाठी म्हणून काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही आणि स्थळाचं देखील बंधन नाही. काळ आणि वेळ नामाला अत्यंत अनुकूल अशी असते. कोणताही काळ असो आणि कोणतीही वेळ असो त्यावेळेला नाम घ्यायला काहीही हरकत नाही. याच्यामध्ये काळाचा उद्धार होतो, याचा अर्थ काळाची भावना संपून जाते, काळ नाहीसा होतो. काळ हा एकतर सापेक्ष आहे आणि काळ ही संकल्पना केवळ आमच्या बुद्धीमध्ये आहे. एरवी काळ या नावाचा कोणताही पदार्थ नाही। आणि स्थळ ही देखील कल्पना आमच्या देहभावाशी निगडीत अशी आहे। जर देहभाव नाहीसा झाला तर स्थळाची भावना देखील नाहीशी होते। ही जी स्थळाची आणि काळाची भावना आहे ती देहाच्या भावनेशी आणि मनाशी जोडलेली असल्यामुळं नामस्मरणानी जर देह भावनेचा आणि मनाचा लोप झाला तर स्थळाचा आणि काळाचा देखील लोप होतो। स्थळ आणि काळ नाहीसे होऊन जातात। काळाचा अजून एक अर्थ घेतला जातो तो म्हणजे सर्वांना संपविणारा, लोकक्षय करण्यासाठी प्रवृत्त झालेला असा। कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, असा काळ त्याची मात्रा नाम घेत असताना चालत नाही। नाम घेणारा देहभावनेच्या पलीकडे गेल्यामुळं नाम घेणाऱ्याला काळ घेऊन जाऊ शकत नाही। त्याचा देह तो नाही पण नाम घेणारा मात्र काळ भावनेच्या मृत्यू भावनेच्या देखील पलीकडे जातो। इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं, आतापर्यंत आपण जे पाहिलं ते थोडक्यात असं सगळं पाहिलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज आता म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही। उच्चाराच्या बाबत असणारे उल्लेख आपण पाहतो आहोत। अभंग तर आहेच पुढा अजून, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे। ज्ञान देवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जाणीव आणि नेणीव परमात्म्याच्या ठिकाणी नाही। परमात्मा हा जाणीव आणि नेणीव याच्यापेक्षा वेगळा आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। भगवंताच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव नाही। आपण भगवंताला तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे असं म्हणतो। सच्चित आणि आनंद या शब्दामध्ये तो अस्तित्व मात्र आहे, जाणीव मात्र, ज्ञप्ती मात्र आहे आणि आनंद मात्र आहे असं आपण म्हणतो। भगवंताचं हे जे सच्चित आनंद असं वर्णन केलेलं आहे ते आपल्या सापेक्ष केलेलं आहे, देहभावाच्या सापेक्ष केलेलं आहे। आपण देहाला मी समजतो आणि देह विनाशी अशी आपली भावना आहेच आणि आपण अविनाशी असावं देहाच्या अंगानी अशी देखील आपली उर्मी आहे, इच्छा आहे। आपण कधीही नाहीसं होऊ नये असं आपल्याला वाटत नाही, तरी देखील आपण नाहीसे होत असतो। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। मृत्यूलोक आहे त्यामुळे मृत्यू आणि मृत्यूची भीती ही सर्वत्र भरून राहिलेली आहे। आपण अविनाशी असावं अशी जी आपली भावना आहे, आपण आत्म्याच्या अंगानी अविनाशी असताना देह अविनाशी व्हावा असं आपल्याला वाटतं। जेव्हा आपण देह आहोत तेव्हा देहाच्या अंगांनी आपल्याला विविध प्रकारच्या जाणीवा आहेतच. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाकानी आपल्याला सुवास येतो, गंधाची जाणीव होते. सगळी ज्ञानेंद्रिय आपल्या आपल्या विषयांमध्ये जाणीवेमध्ये रममाण आहेत. आणि देह मी असं समजणाऱ्या आपल्याला याच्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची जाणीव घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. देहाला जेवढं समजू शकतं तेवढे म्हणजे पंचभौतिक विषय आहेत. त्याच्यापेक्षा पलीकडची कोणतीही गोष्ट देहाला समजू शकत नाही. म्हणून देहाच्या ठिकाणी जे जाणीवेचं ज्ञान आहे ते ज्ञान विषयांचं ज्ञान आहे, पंचभौतिक ज्ञान आहे. जसं आत्मा अविनाशी असताना देह अविनाशी असावा असं आपल्याला वाटतं, पण ते असणं शक्य नाही. तसं आत्म्याचं ज्ञान हवं असताना ते आपण इंद्रियांनी घेण्याचा प्रयत्न करतो, जे होणं शक्य नाही. इंद्रियांच्या ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवांनी आत्मा प्राप्त होण्यासारखा नाही. आणि आपल्याला इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यापेक्षा दुसरं कोणतंही साधन नाही की ज्या साधनांनी आपण जाणू शकू. ज्या साधनांनी आपण जाणू शकू ती साधनं आत्मदर्शनाकरता निरुपयोगी आहेत. म्हणून आत्मा अथवा ब्रह्म अथवा परमात्मा हे एकच आहेत. यांना जर जाणायचं असेल तर देह उपयोगी होत नाही, मन कामाला येत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ज्या ठिकाणी वाणी परत फिरते. वाणी परत फिरते हे केवळ वाणीला उद्देशून नसून सगळ्या इंद्रियांना उद्देशून आहे. वाणीचा उल्लेख केलेला आहे, देहाला उद्देशून आहे. त्या ठिकाणी वाणी परत फिरते वर्णन करू शकत नाही. आणि मनाला देखील तो अप्राप्त आहे. कुठं कुठं शास्त्रामध्ये दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभिही असं देखील म्हटलेलं आहे. अग्र आणि सूक्ष्म अशा बुद्धीला तो आकळला जातो असं म्हटलेलं आहे. शास्त्राचं वचन बुद्धीला देखील तो अप्राप्त आहे असंही आहे. बुद्धी जोपर्यंत जाणून घेण्याचा अहंकार बाळगते अशा बुद्धीला तो कधीही प्राप्त नाही. आणि जी बुद्धी जाणून घेण्याचा अहंकार सोडलेली आहे, सोडून ज्या बुद्धीनी दिलेला आहे त्या बुद्धीत त्याचा प्रकाश पडतो. पण आपण बुद्धीनी जाणलं याची वेगळी भावना बुद्धीच्या ठिकाणी त्यावेळेला नसते. म्हणून तो बुद्धीलाही तसा गम्य नाही. आपण जसा समजतो तसा तो बुद्धी गम्य नाही. इंद्रियाणी पराणि आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सहा असं जे भगवद्गीता म्हणते ते या अर्थाने म्हणते. आपण ज्या बुद्धीनी जाणायला जातो त्या बुद्धीनी तो जाणला जात नाही. आणि बुद्धीच्या अत्यंतिक शुद्ध स्वरूपामध्ये तोच असतो, त्याचाच प्रकाश त्या बुद्धीला समजतो. पण त्या बुद्धीला आपण जाणतो आहोत असा अहंतेचा भाव नसतो. म्हणून परमात्म्याला जर जाणायचं असेल तर जाणण्याकरता म्हणून आपल्यापाशी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उपयोग होत नसल्यामुळं जाणीव भगवंताच्या ठिकाणी नाही, जाणीवेच्या अंगाने भगवंत जाणला जात नाही असं म्हटलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणाने आपण सर्वजण साधना करत असताना असाच भाव धरत असतो की आज जाणूनच घेऊ, आज आता जाणला गेला पाहिजे असा भाव आपण धरतो. तो कदापि जाणला जात नाही, जाणला जाणारच नाही. जोपर्यंत मी जाणणार आहे असा भाव धरून चालतो तोपर्यंत तो जाणला जायला बांधील नाही, तो जाणला जातच नाही. तुकाराम महाराजांनी फार सुंदर शब्द उपनिषदांच्याही पलीकडे अशी भाषा कधी कधी संतांनी वापरलेली आहे. जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण दावोन या. मी जाणावं आणि जाणलं मी हे मी विसरून जावं अशी माझी भूमिका जाणण्याच्या बाबत व्हावी असं तुकाराम महाराज म्हणतात. जाणोनी नेणते करी माझे मन, आणि इथपर्यंत उपनिषद देखील म्हणतात. तुकाराम महाराज उपनिषदांच्या पुढं गेले ते केवळ एवढ्या वचनांनी नाही गेले. उपनिषद तर म्हणतातच यस्या मतम तस्य अमतम, मतम यस्य न वेदसहा. जो जाणलं असं म्हणतो तो काही जाणत नाही, आणि जेव्हा जाणलं जातं तेव्हा यस्य अमतम तस्य मतम, आपण जाणलं नाही जाणण्याचा अभिमान जेव्हा सोडला जातो तेव्हा तस्य मतम तो जाणतो. मतम यस्य, आणि आपण जाणलं किंवा आता आपण जाणावं आपण आहोत आणि आपल्याला त्याचा अनुभव यावा हीच गोष्ट तिथं अडथळा ठरते. आपला विसर आपल्याला सहसा पडत नाही आणि आपली जाणीव ही देह मन बुद्धीशी निगडीत असते ही तिथं अडचण असते. आपलं अस्तित्व हे परमात्म्याशी जोडलेलं आहे अशी सरसहा जाणीव होण्याच्याऐवजी आपलं अस्तित्व देह मन बुद्धीशी जाणलेलं आहे म्हणून मला समजणं म्हणजे माझ्या बुद्धीला समजणं, माझ्या अनुभवाच्या कक्षेला समजणं, माझ्या मनाला लक्षात येणं, माझ्या इंद्रियांना समजणं, या अर्थाने आपण शब्द वापरतो मला समजणं याचा. तसा तो समजत नाही अशी अडचण आहे. म्हणून उपनिषद एवढं म्हणतातच आहेत की यस्य अमतम तस्य मतम, आपण जाणलं हे विसरणाऱ्या जो आहे तो ते जाणू शकतो. मतम यस्य न वेदसहा, मी अनुभव घेईन म्हणून बसणारा किंवा अनुभवाची वाट पाहणारा त्याला वाटच पाहायला लागते, त्याला ते समजत नाही. अविज्ञातम विजानियात, विज्ञातम अविजानताम. जाणल्यावर आपण देह मन बुद्धीला तो जाणला जात नाही असं ज्याच्या लक्षात येतं जाणल्यावर, कारण सर्वसाधारण साधनं देह मन बुद्धी ही आहेत. अविज्ञातम विजानियात, म्हणून जो जाणतो तो देह मन बुद्धीने जाणलं असं म्हणत नाही. एवढंच नव्हे तर मी जाणलं असं देखील उच्चार तो करत नाही. विज्ञातम अविजानताम, आणि जाणलं जाणलं असं म्हणतो त्याला काहीही समजलेलं नसतं, कारण त्याची जाणीव ही देह मनबुद्धीमध्येच निगडीत असते. याज्ञवल्क्यांना जनकाच्या सभेमध्ये गार्गी नावाच्या एका विद्वान स्त्रीनी येऊन प्रश्न विचारला. खरं म्हणजे प्रश्न सगळ्या पंडितांना उद्देशून विचारलेला होता. तिने परमात्म्याचं वर्णन करायला सांगितलं. जर विद्वत सभा असेल आणि जाणणारे असे जाणलेले असे जर पंडित असतील राजाच्या दरबारामध्ये तर त्या परब्रह्माचं वर्णन काय असा प्रश्न होता. या प्रश्नामध्येच अशी अडचण होती की जर परब्रह्माचं वर्णन करायला गेलं तर तो वर्णनात बसत नाही. मी जाणून वर्णन करतो आहे असं म्हटलं तर यांनी जाणलं नाही असा अर्थ शास्त्र काढतात. अवघड प्रश्न अशा पद्धतीने होता. पंडितांच्या सभेमध्ये किस निघतो एक प्रकारे. त्या गार्गींनी असा प्रश्न उपस्थित केला आणि सगळे पंडित खाली माना घालून बसले. मग मौन हे परब्रह्माचं लक्षण आहे का? तर तेव्हा ती म्हणायला लागली की अज्ञानी देखील गप्प बसतो. तिथं नेणीवही नाहीये. जशी जाणीव नाहीये तशी नेणीव नाही असं वचन असल्यामुळे तिने त्याचा आधार घेतला. की स्वरूपाच्या ठिकाणी नेणीव ज्याची आहे तोही स्वस्थच बसलेला असतो. पंडितांची जर सभा असेल तर त्याच्यामध्ये मला याचं उत्तर मिळालं पाहिजे. तेव्हा याज्ञवल्क्यांनी उभं राहून आत्म्याचं यथार्थ वर्णन केलं आणि शेवटी असा शब्द वापरला की अशा प्रकारे आत्मा आहे अथवा परमात्मा आहे असं ज्ञाते पुरुष म्हणतात. ज्यांनी ते जाणलेलं आहे ते म्हणतात. असं उत्तर दिल्यामुळं मी जाणलं या अडचणीतून याज्ञवल्क्य सुटले. मी जाणलं आणि बोलतो आहे या अडचणीतून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. तसंच जे बोलण्यासारखं नाही त्याच्याविषयी जे जाणते लोक सांगतात ते सांगायला काही हरकत नसल्यामुळं त्याच्यात परब्रह्माचं देखील वर्णन आलं. ज्याच्यासंबंधी बोलता येत नाही त्याच्यासंबंधी बोलणं हा वदतो व्याघात म्हणून दोष समजला जातो चर्चेमध्ये. त्याच्यातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. आणि असं जाणते पुरुष म्हणतात असं म्हटल्यामुळं गार्गी त्यांना शरण आली असं तिथं अशी गोष्ट सांगितली जाते. म्हणून जो जाणलं असं म्हणतो तर तो मोठ्या अडचणीत सापडतो. उपनिषद देखील कोणत्या उपनिषदात ईशावास्य उपनिषदामध्ये जो त्याच्या संबंधी जाणत नाही तो घोर अंधकारात शिरतो आणि जो जाणतो तो अजून घोर अंधकारात शिरतो असं वर्णन केलेलं आहे. अंधम तमहा प्रविशन्ति ये अविद्याम उपासते तत भूय एव ते तमहा येऊ विद्यायाम रताहा. त्याच्यापेक्षाही निबिड अंधकारांमध्ये जो जाणतो असं म्हणतो तो प्रवेश करतो. कारण जाणीव आणि नेणीव यांच्या संबंधी देहधारी मनुष्यांच्या संज्ञा स्पष्ट आहेत. जाणीव म्हणजे देहाच्या अंगानी मनाच्या अंगानी इंद्रियांच्या अंगानी बुद्धीच्या अंगानी जाणणं आणि नेणीव म्हणजे अज्ञान न जाणणं. तेही देहाच्या मनाच्या बुद्धीच्या अंगानीच न जाणणं. असं देहाच्या अंगानी जाणणं आणि देहाच्या अंगानी न जाणणं यांच्याबाबत दोन्ही ठिकाणी भगवंत हा पलीकडेच राहतो. मागच्या वेळेला बहुतेक या विषयाला मी सुरुवात करताना म्हटलं होतं की रामकृष्ण म्हणत असत की वडील मुलांना रागवत आहेत म्हणतायत की झोपा बरं आता झोपलात का आणि मुलं म्हणतात हो. तेव्हा झोपली नाहीत असा अर्थ होतो. झालं का ज्ञान? झालं. तेव्हा अर्थाचा नकारच आहे असं रामकृष्ण म्हणतात. ओम म्हणा अर्थाचा नकारच आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म असं जरी असेल तरी जो ओम म्हणतो आहे त्याला समजलेलं नाहीच आहे. तुकाराम महाराजांनी याच्या पुढे जे पाऊल टाकलं ते असं टाकलं की जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खून दावोन या. जर त्यांनीच कृपा केली तर घडेल. अशा परिस्थितीमध्ये दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंतिते. जर या मायेतून पलीकडे जायचं असेल तर त्याचीच कृपा पाहिजे. त्याच्या कृपेच्या भावानी जाणीवेलाही ओलांडता येतं. नेणीवेला तर ओलांडता येतच पण जाणीवेला देखील ओलांडता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ते ऋण शेष वाया न फेडवेची मरोनिया. सद्गुरूंचं ऋण शेष इतकं मोठं आहे की देह जरी समर्पित केला तरी देखील ते फिटणार नाही. इतका असीम आनंद शांती प्रेम त्यांच्यामुळे मिळालेलं असतं. अविनाशित्वाचा भाव मिळालेला असतो. देह सोडून देखील तो उपकार फिटत नाही. ते पाया पडो नियाम या सोडविले. मी पाया पडून त्याच्यातून सुटलो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनोबोधामध्ये एक श्लोक आहे काय नसे जाणता नेणता देवराया तया वर्णिता शिणली वेदवाचा. पुढे काय नसे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. पुढे श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. तो जाणता देखील नाही आणि नेणता देखील नाही. त्याचं वर्णन करताना वेदवाचा शिणून गेली कारण वाणी आली की अज्ञान आलं देहबुद्धी आली सगळं वर्णन येऊ शकत नाही. नसे दृश्य तो दृश्य आहे का तो दृश्य नाहीये. मग तो अदृश्य आहे का अदृश्य नाहीये. तो जाणला जातो तो पाहिला जातो दृश्यते तू अग्रया बुद्ध्या असंही म्हटलेलं आहे. नसे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. मग त्याचा साक्षी तो आहे का साक्षीही नाहीये. तो तोच आहे तो वेगळा नाहीये तो साक्षी नाहीये. पुढं काय आणि श्रुती असं असल्यामुळं त्याचा अंत जाणू शकत नाही. काही केल्या जाणू शकत नाही. त्याच भाषेत भगवंतांनी इथं सांगितलंय की जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंतांच्या ठिकाणी जाणीव नाही आणि नेणीव नाही. तो दृश्य नाही अदृश्य नाही. तुझं सगुण म्हणो सगुण नाही. निर्गुण म्हणू का निर्गुणही नाही. तुझं स्थूळ म्हणू स्थूळ नाही. सूक्ष्म सूक्ष्म देखील नाही. असा असणारा एक तू गोविंदच असू शकतोस. तू स्थूळही नाहीस तू सूक्ष्मही नाहीस तू दृश्यही नाहीस तू अदृश्यही नाहीस. जर दृश्य तू नाहीस असं म्हटलं तरी या जगताच्या अंगाने कोण नटून राहिलेला आहे. ज्ञानी पुरुष जगतामध्ये देखील त्यालाच पाहतात. म्हणून तू दृश्य नाहीस असंही नाही तू अदृश्य नाहीस असंही नाही असं फार उंचीवर जाऊन वर्णन संत करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय ते ओव्यात, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे काहीच नाही। कारण आनंद या वृत्तीने देखील तो जाणला जात नाही। जेव्हा आनंद ही वृत्ती असते तेव्हा तो या वृत्तीशी निगडीत नसतो। निरानंद देखील वृत्तीच असते, जडता वृत्तीला आलेली, तसाही तो नाही। म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत। त्या ठिकाणी वेगळेपणाने मी जाणतो असा भाव चालत नाही। दोन स्पष्ट तीर असावेत, आपण एका तीरावर आहोत आणि ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या काठावर आहेत। या काठावरून आपल्याला तिकडची जशी कल्पना येते, कल्पना काय असेल, तसं त्या काठावरून इकडची स्पष्ट कल्पना येतेच। म्हणून आपण जे जे समजतोय ते नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत। जाणीव नेणीव भगवंती नाही, तुम्ही साधे लक्ष्मी रोडनी, लक्ष्मी रोडनी। गोष्टी तिथं दिसतील, कारण इकडून येताना ज्या गोष्टी तुम्हाला कधीच दिसत नाहीत अशा गोष्टी उलटं जाताना तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। जाऊ नका, पण जर गेलात तर साधतो। एका रस्त्याने तुम्ही नेहमी ऑफिसमध्ये जात असाल आणि दुसऱ्या रस्त्याने परत येत असाल, लक्ष्मी रोड नको, सविनय कायदेभंग नको। तर तुम्ही ज्या रस्त्यांनी जाता त्याच रस्त्यांनी एकदा परत येऊन बघा, तीच दुकानं तुम्हाला वेगळी वाटतील, त्याच सगळ्या गोष्टी उलट्या वेगळ्या वाटायला सुरुवात होईल। वेगळीकडून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत, आपल्या बाजूने आपण जाणायचा प्रयत्न करतोय, अज्ञानी आहोत असं म्हणतो, ज्ञानी आहोत असं म्हणतोय। आणि असे ज्ञानी तर खूप भरून राहिलेले आहेत। आम्ही झालो असं म्हणणारे, हीच तर परमार्थामध्ये खरी अडचण असते। येथ जाणीव करी तोची नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही। जाणीव नेणीव भगवंती नाही, मग भगवंत आहे कसा? ही जी जाणीव आहे, जाणीव शक्ती आपल्या ठिकाणी जी काम करते की ज्याला आपण जाणलं हे समजतं, शिवाय नेणीव शक्ती देखील काम करत असते। बोलता बोलता तुम्ही कदाचित कधीतरी म्हटलं असाल, एखाद्याने एखादं विधान केलं आणि तुम्ही म्हणाला असाल की मला नाही समजलं काय म्हणतो असते, याला नेणीव असं म्हणतात। मग तो परत एकदा सांगतो, कदाचित गणित सोडवताना तुम्हाला असं झालं असेल, शिक्षकांनी सांगितल्यानंतर देखील मला नाही समजलं असं तुमचं एखाद वेळेला झालं असेल, माझं झालेलं आहे म्हणून सांगतो, याला नेणीव असं म्हणतात। मला समजत नाही हा भाव म्हणजे माझ्या बुद्धीला हे समजत नाही। जसं माझ्या बुद्धीला हे समजलं, त्याची दुसरी बाजू अशी आहे की माझ्या बुद्धीला हे समजलं नाही, ही त्याची दुसरी बाजू आहे। जाणीव नसल्यामुळे नेणीव मग भगवंत आहे का? तर नेणीव देखील भगवंत नाही, जसा तो जाणीव नाही तसा तो नेणीव देखील नाही। का जाणीव नाही आणि का नेणीव नाही? कारण जाणीव देखील एका मूळ अधिष्ठानावर काम करत असते, त्या अधिष्ठानाच्या सहाय्याने बुद्धी बाहेरचा विषय जाणते, बुद्धीला मनाला आणि इंद्रियांना बाहेरचा विषय जाणण्यासाठी म्हणून शक्ती आहे, ती शक्ती आतल्या एका शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर काम करत असते। हे जे शुद्ध अधिष्ठान आहे त्या शुद्ध अधिष्ठानाच्या बळावर आपण मी जाणलं असं म्हणतो अथवा मी नेणलं मी जाणलं नाही असं म्हणतो। जाणणं आणि न जाणणं हे ज्या अधिष्ठानावर घडतं त्या अधिष्ठानाला मात्र जाणीव जाणू शकत नाही, इंद्रियांची मनाची आणि बुद्धीची जाणीव जाणू शकत नाही। त्या जाणीवेला देखील खरा आधार या मूळ जाणीव शक्तीचा असतो, ती मूळ जाणीव शक्ती इंद्रियांच्या मनाच्या अथवा बुद्धीच्या जाणीवेनी जाणली जात नाही, उलटी फिरून ती बाहेर जगताला जाणते पण उलटी फिरून आपल्या स्वतःला जाणू शकत नाही, इंद्रिय मन आणि बुद्धी या गोष्टी। आणि जो मूळ शुद्ध जाणीव स्वरूप आहे ते मात्र परमेश्वराचं रूप आहे, त्यालाच आत्मदर्शन असं म्हणतात, आत्मस्वरूप असं म्हणतात, स्वरूप बोध असं म्हणतात, आत्मानंद त्याला म्हणतात। त्याची किरणं इंद्रियांच्या मनाच्या बुद्धीच्या अंगांनी विश्वामध्ये काम करत असतात, म्हणून जाणीव आणि नेणीव याच्याही आत एक अधिष्ठानभूत असा एक स्तर आहे जो मूळ स्तर म्हणून समजला जातो, अधिष्ठान म्हणून समजला जातो, जिथून ज्या ठिकाणी भगवंतत्व आहे परमात्मतत्व आहे असं आपल्याच अंतर्यामी बुडाशी अधिष्ठान म्हणून असं तत्व आहे, आणि तिथपर्यंत जायचं कसं हा प्रश्न आहे। ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात की उच्चारांनी जायचं, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, उच्चारांनी तिथपर्यंत जायचं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। मात्र तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे हीही जाणीव ओलांडून आणि नेणीव देखील ओलांडून आपल्या मूळ स्थितीपर्यंत जायचं आहे अशी असं भान पाहिजे, असं अंडरस्टँडिंग पाहिजे, अशी समज पाहिजे, तर उच्चारांनी तिथं जाता येईल। उच्चार करता करता वृत्ती जर आत वळवल्या, वृत्तीनी तो जरी जाणला जात नसला तरी केवळ उच्चाराची नामाची एक वृत्ती शिल्लक राहते आणि तरीही त्याच भावनेनी तेच भान ठेवून तीच समज शक्ती ठेवून जर मूळ अधिष्ठान गाठण्याचा असा प्रयत्न कोणी एखादा सातत्याने करेल तर बाहेरची जाणीव संपून तो मूळ जाणीवेपर्यंत जाऊन पोचू शकतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। उच्चारांनी तुम्ही तिथं जाल असं ते सांगतात। जाणीव नेणीव भगवंती नाही, हे पाठभेद आहेत असं लक्षात ठेवा तुम्ही, हे पाठभेद आहेत। तुम्ही म्हणता ना तर तेव्हा हरी म्हणता, सगळ्या पुस्तकात तसे लिहिलेलं नसतं। मुख्यतः तुम्ही समजून घ्या शब्द, तिथं राम म्हटलं तरी तेच आहे, तिथं हरी म्हटलं तरी तेच आहे, तिथं विष्णू म्हटलं तरी तेच आहे। मी जे पुस्तक वापरतोय त्याच्यात उच्चारणी असं आहे, हा तपशिलातली गोष्ट नाही, मला जे म्हणायचंय ते तुम्ही नीट समजून घ्या। आता तुम्हाला तुमची समजशक्ती वापरूनच हे समजून घ्यायला लागेल. उच्चार करत असताना तुम्ही मोक्षापर्यंत जाऊन पोचाल. हरी पाठच चाललेला आहे, त्यामुळे हरी उच्चारणी असे पाठ असतील, उच्चारणी असा पाठ असेल, त्याला विशेष महत्व नाहीये. उच्चार केल्यावर तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटले ते जास्त महत्वाचं आहे. त्या ठिकाणी जाणीव ही नको, म्हणजे मी जाणणार आहे अशा भावने व्यतिरिक्त तुम्ही उच्चार करा. आता बघू तो कसा सापडतो, सापडलाच पाहिजे. असा उच्चार करू नका जोपर्यंत तुम्ही अशा उच्चारात निमग्न व्हाल तोपर्यंत तो सापडणार नाही. तुम्ही आत्मा आणि जीव एक आहेत, जीव आणि शिव एक आहेत अशी भावना धरा. पण मनानी बुद्धीनी अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि आता काही करून मी तो मिळवेन असं करू नका. तुम्हाला नाम तर घ्यायचं आहे आणि आपण नाम घेतो आहोत, आपण मी हे विसरून नाम घ्यायचं आहे. तुम्हाला सहज भावाने नाम घ्यायचं आहे आणि शुद्ध जाणीवेपर्यंत पोचायचं आहे. ही भाषा देखील तुम्ही समजून घ्या. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. उच्चार करा आणि मोक्षाला प्राप्त जा. नामाचा उच्चार करू शकता आणि मोक्षाला जाऊन मिळू शकता. अशा प्रकारे जाणीव नेणीव विरहित मूळ अधिष्ठानभूत अशी जी आत्मस्थिती आहे त्या आत्मस्थितीपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे उच्चाराच्या साह्याने, आणि पोचता येतं. त्या ठिकाणी जर तुम्हाला काही होत असेल तर तुम्ही मनाचा बुद्धीचा देहाचा स्तर ओलांडून तुमच्या मूळ जाणीवेपर्यंत गेल्यामुळं तुमची देह भावना तिथं नाहीशी होते. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रीघ नाही. त्या ठिकाणी कळीकाळ स्पर्श करत नाही. त्या ठिकाणी तुम्ही अशा ठिकाणी जाऊन पोचता, अशा भावनेवर जाऊन पोचता की देह तर खूप वरवर, तुम्ही खूप खोल आत मूळ गाभ्यामध्ये नारायण हरी असं म्हणत अशा ठिकाणी जाऊन पोचता की जेथे कळी काळाचा रीघ नाही. कळी काळ मृत्यू यम याचा देखील जिथं प्रवेश होत नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन प्राप्त होता पोचता. जाणीव नेणीव भगवंती नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नेणीव विरहित अशी शुद्ध स्थिती असते. म्हणून नाम घेत असताना जाणीव टाकून आणि नेणीव टाकून नाम घ्यायला पाहिजे. उच्चार करत असताना अशा प्रकारे जर उच्चार केला तर मोक्ष म्हणजे देह बंधनातून आपण सुटणं ही गोष्ट घडून येते. ज्या ठिकाणी कळीकाळ देखील पोचत नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही प्राप्त होता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढचं आपण, मला असं वाटतं की उच्चाराच्या बाबत जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ते माझं सगळं सांगून संपलं. म्हणजे आपण जो क्रॉस सेक्शन घेतो आहोत, हरी हरी किंवा नाम उच्चारण्याची जी ज्ञानेश्वर महाराजांनी पद्धती सांगितलेली आहे ती एक पद्धत म्हणजे मुखानी म्हणा. आता दुसरी एक पद्धत सांगितलेली आहे मुखानी म्हणा अथवा न म्हणा पण अद्वैत भाव ठेवून म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते आपण पुढच्या वेळेपासून पाहणार आहोत. त्याच्याही नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सारा सार विचार हरिपाठ, सार आणि असार याचा विचार करत करत हरिनाम घ्यायला पाहिजे असं सांगितलं. मग भावासहित नाम घ्या अशी एक गोष्ट सांगितली. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलो नये. अशा रीतीने भावासहित नाम घ्यायला शिका असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. चिंतनासहित नाम घ्या, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. कशा चिंतनासहित नाम घ्या, असे हे विविध प्रकार आपण नामाच्या नाम घेण्याचे असे हरिपाठात आलेले पाहणार आहोत, यथावकाश आपण पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धम. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय पृथ्वी.